चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू। राज्यात कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे। राज्यातील जनतेच्या आरोग्याचं हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृह, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं 10वी आणि 12वीच्या परीक्षा वगळून शाळा महाविद्यालयं देखील बंद करण्यात येणार आहेत। नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केलं। विधानसभेत निवेदनानंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री संजय बनसोडे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं आढळून येत आहेत। राज्यात 17 रुग्णांमध्ये मुंबई इथं 3, ठाणे इथं 1, पुणे 10 आणि नागपूर इथं 3 रुग्ण आढळून आले आहेत। या 17 व्यक्तींमध्ये 15 जण दुबई, फ्रान्स, अमेरिका इथं प्रवास करून आले आहेत। यातील 4 मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात, 10 जणांना पुणे इथं नायडू रुग्णालयात, तर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात 3 विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे। राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, महापालिका रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत। 15 फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्वारंटाईन करण्याच्या सूचना केंद्र शासनानं दिल्या आहेत। मात्र राज्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अमेरिका आणि दुबई इथून प्रवास केलेले व्यक्ती असून या 2 देशांचा देखील पूर्णपणे क्वारंटाईन करण्याच्या यादीतील देशांमध्ये समावेश करण्याची मागणी राज्य शासनानं केंद्राकडे केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनानं संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा 1897(2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार दिनांक 13 मार्च 2020 मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे। हॉटेल, उपाहारगृह, मॉल्स बंद करण्यात येणार नाही। त्याचबरोबर रेल्वे, बस सेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्यानं बंद करण्यात येणार नाही। मात्र नागरिकांनी गर्दी करण्याचं टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी द्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड येथील शाळा महाविद्यालयं बंद करण्यात येणार आहेत। 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू राहतील। 1 ते 9वीपर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं। प्रयोगशाळांमध्ये उपकरणांची आवश्यकता असून प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे। किट्स वाढवण्याबाबत प्रधानमंत्र्यांना पत्र देखील पाठवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। राज्य शासनानं आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना आणि व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं।